नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी मैथिली जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यंदाचा जागतिक महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर साजरा करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय. तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भैयाजी जोशी यांच्या मराठी संदर्भातल्या विधानाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. महिलांना तक्रार करणं सुलभ होण्यासाठी महिला भवन उभारण्याची अमित देशमुख यांची मागणी. राज्यात बाईक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात. आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर. अजित दळवी यांना लोटू पाटील पुरस्कार. आता सविस्तर बातम्या. यंदाचा जागतिक महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज याबाबत घोषणा केली. या निमित्ताने नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिसंवादाचं आयोजनही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार विविध धोरणं आणि योजनांच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि लिंगभाव समानतेसाठी काम करत असल्याचंही अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज ठाण्यात स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स या विषयावरच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्या कार्यक्षमतेतही वृद्धी करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
इतने बड़े पैमाने पर ये जो सारी टेक्नोलॉजी है कि जिसके कारण आज हम लोग देखते हैं, रिमोट सेंसिंग हमारे पास है, नेशनल रिमोट सेंसिंग है, महाराष्ट्र में महाराष्ट्र रिमोट सेंसिंग है, रिनर रिमोट सेंसिंग है, ये सारी जो कैपेबिलिटीज है, इन कैपेबिलिटीज का उचित उपयोग, ड्रोन टेक्नोलॉजी का उचित उपयोग, जीपीएस का उचित उपयोग, ये सारी चीजों के कारण हमारे गवर्नेंस में एक ट्रांसपेरेंसी भी आती है, एक एफिशियंसी भी आती है और एक अकाउंटेबिलिटी भी आती है.
भैयाजी जोशी यांनी मराठी संदर्भात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद आज विधिमंडळात उमटले. त्यावरून गदारोळ झाल्यानं विधान परिषदेचं कामकाज आज वारंवार बाधित झालं. या संदर्भात अनिल परब यांनी 289 अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला. तो सभापतींनी फेटाळून लावला. त्यावरून गदारोळ झाल्यानं कामकाज 2 वेळा प्रत्येकी 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर भाई जगताप यांनी सभापतींच्या परवानगीने याच विषयावर मत मांडत जोशी यांच्यावर कारवाईची मागणी केली. विधानसभेत भास्कर जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह सगळ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच असल्याचं सांगत इथे राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकून घ्यावी हीच शासनाची भूमिका असल्याचं सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात सदनाबाहेर बोलताना जोशी यांनी माफी मागावी असं म्हटलं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भैयाजी जोशी यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
या मुंबईची भाषा असेल या महाराष्ट्राची भाषा असेल ही मराठीच आहे ही सुरेश जोशी यांनी जाणून घ्यावं आणि ह्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागायलाच पाहिजे.
मी त्यांना आव्हान देतोय की अशी भाषा त्यांनी अहमदाबाद मध्ये जाऊन करून दाखवावी, तामिळनाडूमध्ये करून दाखवावी, कर्नाटकात, केरळमध्ये, बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहृदय आहे, दयाशील आहे, म्हणून कोणी यावं आणि टपली मारून जावं अशी आता ही पद्धत आहे, त्याच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
जोशी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुतात्मा स्मारकाजवळ निषेध केला. तसंच हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून ही मुंबई तुटू देणार नसल्याची शपथ घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जोशी यांच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान भैयाजी जोशी यांनी आपल्या विधानावरून गैरसमज झाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचा खुलासा जोशी यांनी केला आहे.
मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असल्याचं काही कारण नाही. मुंबई हे बहुभाषिक लोक आहेत आणि म्हणून स्वाभाविकपणाने आमची सर्वांची अपेक्षा राहते की बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या भाषेबरोबरच मराठी भाषा त्यांनी समजून घ्यावी, ती शिकावी. एक समृद्ध अशी ही आपली मराठी भाषा आहे, ती अनेकांनी अभ्यासावी अशीच आमची अपेक्षा आहे.
विधान परिषदेत सकाळच्या विशेष सत्रात आज राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा झाली. भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्तावाच्या बाजूने तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रस्तावाच्या विरोधात भूमिका मांडली. राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल विक्रम काळे यांच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. ते विधानसभेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते. धान आणि कापूस उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत ही माहिती दिली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अन्य अडचणी सोडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचं कामकाज जास्तीत जास्त ऑनलाईन करण्याचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भरती झालेली नाही असंही दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. गाव आणि शहरात महिलांना तक्रार करता यावी यासाठी महिला भवन उभारावं अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. महिलांना परिवहन विभागाच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा द्यावी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवू नये, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लस मोफत उपलब्ध करावी आदी मागण्याही देशमुख यांनी केल्या. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यात बाईक टॅक्सी सेवा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. विधानभवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
तरुण तरुणींना रोजगार मिळावा या राज्यातील आणि प्रवासी जे आहेत त्यांची प्रवासादरम्यान होणारी जी खर्च जो आहे तो कमी व्हावा यासाठी देशातील 22 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी चालू आहे. राज्य शासनानं सुद्धा तो निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. त्या माध्यमातून ती प्रक्रिया चालू आहे. या महिन्यातच बाईक टॅक्सीला मंजुरी मिळेल असं मला वाटतंय, कारण काही सुरक्षिततेचे नियम जे आहेत ते त्या बाईक टॅक्सी चालवत असताना प्रवाशांच्या माध्यमातून घेणं गरजेचं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये बाईक टॅक्सी लवकरात लवकर परवानगी देण्याचं निश्चित.
मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार आज जाहीर झाले. जालना इथले अण्णा सावंत यांच्या फुल टायमर या आत्मचरित्राला यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला असून प्रसिद्ध नाटककार अजित दळवी यांना नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 29 मार्चला छत्रपती संभाजीनगर इथं मसापच्या नागो नांदापूरकर सभागृहात हे पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला जाणार आहे. मात्र SNDT विद्यापीठात फार आधीपासून इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराती या मातृभाषा असलेल्या विद्यार्थिनींना मातृभाषेतून परीक्षेची सुविधा असल्याचं या विद्यापीठाच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव यांनी केलं आहे. बीड इथं ई लँग्वेज लॅब, सायन्स लॅब आणि फॅशन डिझायनिंग क्रिएशन लॅबचं उद्घाटन चक्रदेव यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. दुग्ध उत्पादन क्षेत्रात सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन खासदार डॉ अजित गोपछडे यांनी केलं आहे. ते आज नांदेड इथं यासंदर्भातल्या एका कार्यशाळेत बोलत होते. सहकार क्षेत्रात सर्वांच्या हक्काचे रक्षण करत पारदर्शकता महत्वाची असते, यातून एखाद्या जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो असा विश्वास गोपछडे यांनी व्यक्त केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि भोकरदन शहरात बंद पाळण्यात आला, तर घनसावंगी इथल्या सूतगिरणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कुंभार पिंपळगाव बाजारपेठही बंद राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून जिल्हा परिषद मैदानावर बचत गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. यंदाचा जागतिक महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या संकल्पनेवर साजरा करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय. तंत्रज्ञानाच्या योग्य वापराने प्रशासनात पारदर्शकता येत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. भैयाजी जोशी यांच्या मराठी संदर्भातल्या विधानाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. महिलांना तक्रार करणं सुलभ होण्यासाठी महिला भवन उभारण्याची अमित देशमुख यांची मागणी. राज्यात बाईक टॅक्सी सेवेचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर. अजित दळवी यांना लोटू पाटील पुरस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.